नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवीं मनाली प्रभुगांवकर तुमकां ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज आसामांत 18,530 कोटी रुपया परस चड मोलाच्या मुखेल मुळाव्या साधन सुविधा आनी उद्देगीक उदरगतीच्या प्रकल्पांचे उक्तावण करतले. प्रधानमंत्र्यांनी पूर्वोत्तर राज्यां मणिपूर आनी मिझोरामांत काल 17,000 कोटी रुपया परस चड मोलाच्या उदरगत प्रकल्पांची बुन्याद घाली. मणिपूरांत आशा आणि विश्वासाचे वातावरण असा असे प्रधानमंत्र्यांनी म्हणले. आज देशभर हिंदी दिवस मनयतात. घरमंत्री अमित शहा आज गुजरातातल्या गांधीनगरात 5व्या अखिल भारतीय राजभाषा संमेलनाचे उक्तावण करतले. आणि हॉकीत आज सांजे हँगझू हांगा जावपी बायलांच्या आशिया करंड सर्तीत भारत यजमान चीना आड खेळटलो. आता पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज आसामांत 18,530 कोटी रुपया परस चड मोलाच्या मुखेल मुळाव्या साधन सुविधा आणि उद्देगीक उदरगतीच्या प्रकल्पांचे उक्तावण करून बुन्यादी फातर बसयतले. पहिली कार्यावळ दररांगात जातली. थंय प्रधानमंत्री मोदी वेगवेगळ्या प्रकल्पांची बुन्याद घालतले. ह्या प्रकल्पात दररांग मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल आणि GNM शाळा आणि नर्सिंग कॉलेज ह्या वाठारात वैजकी शिक्षण आणि भलायकी सेवा घटमूट करपी प्रकल्पांचो आसपाव आसा. शारातली येरादारीची गर्दी उणी करपाक तशेंच राजधानी शारात आणि ताचे भोवतणी जोडणी सुधारपा खातीर गुवाहाटी रिंग रोड प्रकल्पांची बुन्याद घालतले. ते भायर ब्रह्मपुत्रा न्हंयेचेर कुरवा नरेंगी पुलाची बुन्याद फातर घालून जोडणी सुधारतले आणि वाठारात सामाजीक आर्थिक उदरगतीक चालना मेळटली. ते उपरांत नितळ उर्जा वाढोवपाचो आणि जीवाश्म इंधनाचेर आदारून रावप उणे करपाचो हेत आशिल्ल्या गोलाघाट हांगाच्या नुमालीगड शुद्धीकरण प्रकल्पात आसाम बायो इथेनॉल प्रायव्हेट लिमिटेडाचे उक्तावण प्रधानमंत्र्यांच्या हस्तुकी जातले. तशेंच नुमालीगड रिफायनरी लिमिटेड हांगाच्या पॉलिप्रोपायलीन प्लांटाची बुन्याद घालतले. हाका लागून रोजगाराची संद निर्माण जातली आणि ह्या वाठाराची एकंदर सामाजीक अर्थिक उदरगत जातली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी मणिपूरातल्या लोकांक आपली सपनां पुराय करपाक आणि तरणाट्यांचे प्रगती आणि कल्याणा खातीर शांततायेचो मार्ग आपणावपाचो उलो मारला.
मणिपुर की ये धरती आशा और उम्मीद की भूमि है, लेकिन दुर्भाग्य से हिंसा ने इस शानदार इलाके को अपनी चपेट में ले लिया था. मैं सभी संगठनों से अपील करूंगा कि शांति के रास्ते पर आगे बढ़कर अपने सपनों को पूरा करें.
प्रधानमंत्र्यांनी चुराचंदपूर जिल्ह्यातल्या शांतताय मैदानाचेर 17,300 कोटी रुपया परस चड मोलाच्या वेगवेगळ्या उदरगत प्रकल्पांची बुन्याद घाली.
हुई कनेक्टिविटी मणिपुर के आप सभी लोगों की सुविधाएं बढ़ा रही है. यहां के नौजवानों के लिए रोजगार के नए मौके बना रही है.
केंद्र सरकार मणिपूर राज्यातल्या उदरगत आणि शांतताये खातीर पुराय आदार दितले असे आश्वासन प्रधानमंत्र्यांनी दिले. ताचे पहिली प्रधानमंत्री मोदी हांणी आभासी माध्यमातल्यान मिझोरामातल्या आयझोलात 9,000 कोटी रुपया परस चड मोलाच्या जायत्या उदरगत प्रकल्पांचो बुन्यादी फातर बसून कांय प्रकल्पांचे उक्तावण केले. हे प्रकल्प रेल्वे, रस्ते, उर्जा, खेळ हांचे सयत कितल्याशा क्षेत्रांक मजत करतले. भारत ही संवसारातली सगळ्यात नेटान वाढपी मुखेल अर्थव्यवस्था असून ईशान्येतली राज्यां देशाचे उदरगतीचे इंजिन जावपाक लागल्यात असे त्यांनी स्पष्ट केल्या. नव्या बैराबी सैरांग रेल्वे प्रकल्पाचे उक्तावण करताना प्रधानमंत्री ह्या वेळार उलयले. आज देशभर हिंदी दीस मनयतात. 1949 वर्सा ह्याच दिसा संविधान सभेत देवनागरी लिपीत बरयल्ली हिंदी ही देशाची राजभास म्हणून आपणायली. ह्या निमतान केंद्रीय घरमंत्री अमित शहा आज गुजरातातल्या गांधीनगरातल्या महात्मा मंदिरात 5व्या अखिल भारतीय राजभाषा संमेलनाचे उक्तावण करतले. गुजरातचे मुखेलमंत्री भूपेंद्र पटेल हे ह्या वेळार हजर असतले. 2 दिसांच्या या संमेलनात केंद्र सरकाराच्या वेगवेगळ्या खात्यातले 7,000 परस चड अधिकारी वाटो घेतले. या संमेलना वेळार ऑपरेशन सिंदूराचेर खाशेले सत्रां सयत वेगवेगळी सत्रां जातली. राजभास खात्याचे सचीव अंशुली आर्य हांणी सांगला की हिंदी आणि हेर भारतीय भाषांमध्ये एकचार आणि एकात्मता वाढोवप हो ह्या 2 दिसांच्या संमेलनाचो हेत असा. भारती नावाचे बहुभाषी अणकार साधना सयत जायते उपक्रम ह्या संमेलनात सुरू करतले असे त्यांनी सांगला. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी ऐकतात.
22 सितंबर नवरात्रि के पहले दिन से मातृशक्ति के लिए उपहार पनीर, शैम्पू, साबुन, टूथपेस्ट, हेयर ऑयल जैसी रोजमर्रा की और किचन की दर्जनों चीजों पर प्री जीएसटी दौर में लगता था 27% तक टैक्स, वो अब केवल 5%।
नवरात्रि से ही देश के करोड़ों परिवार की जो जरूरतें हैं वो और अधिक सस्ती मिलनी शुरू हो जाएगी।
कम टैक्स, ज्यादा बचत, नेक्स्ट जेन जीएसटी।
आता मुखावेलो खबरो। माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू हांणी प्रादेशिक आणि थळावी सामुग्री आणि येटावळ मेळोवपाच्या हेतान दूरदर्शन आणि आकाशवाणी केंद्राकडेन थळाव्या कलाकारांक आणि सामुग्री निर्मात्यांक संलग्न करपाचेर भर दिलो। काल आकाशवाणी लखनौ कार्यालयात मंत्रालयाच्या वेगवेगळ्या माध्यम युनिटांच्या वावराचो नियाळ घेतना जाजू हांणी सांगले की माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे युनिट सरकाराची मुखामळ असा, कारण ते फकत सामान्य नागरिकांकडेन जोडना तर देशातल्या पैसुल्ल्या वाठारांनी लेगीत पावता। विकसित भारत युवा संवाद फुडारी हे तरणाट्यांच्या फुडारपणाखाला लोकशायेची खरी देख असा असे युवा व्यवहार आणि खेळा मंत्री मनसुख मांडवीय हांणी सांगला। नवी दिल्लीत झाल्या विकसित भारत युवा संवाद 2026 कार्यावळी वेळार मंत्री मांडवीय उलयताले।
देश के हर युवाओं को मैं आग्रह करता हूं कि आप माय गव प्लेटफॉर्म पर आइए, क्विज कॉम्पिटिशन में पार्टिसिपेशन करिए और आपका विचार विकसित भारत के लिए प्रधानमंत्री जी के सामने रखने का अवसर प्राप्त करें। इस उद्देश्य के लिए विकसित भारत यंग लीडर डायलॉग का आयोजन करा है।
विकसित भारताचे सपन पुराय करपा हेतान तरणाट्यांची प्रतिभा आणि ताकीचो उपेग करपा खातीर हो मंच तयार केला असे त्यांनी सांगले। स्वातंत्र्य दिसा लाल किल्ल्यावेल्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी नेक्स्ट जनरेशन जीएसटी सुधारणांची घोषणा केली। ह्या महिन्याचे 3 तारखेक जीएसटी कौन्सिलान कितल्याशाच क्षेत्रात कर दर उणे करून नागरिकांचे जीवीत सोपे करपा खातीरचे सपन पुराय केला। ह्या जीएसटी सुधारणांक लागून सरकारान गरजेच्या खाद्य पदार्थांचेर आणि स्थिर उत्पादनांचेर कर उणो करून नागरिकांक व्हड थाकाय दिल्या। सरकारान पहिलीच्या 12% आणि 18% स्लॅबातल्यान कर दर 5% आणि 0% केला। चीज, बिस्किट, चॉकलेटी सहित उत्पादना 5% जीएसटी खाला हाडल्यात।
Under the next generation GST reforms, the government has taken significant steps to ease the burden on the common man by exempting several essential goods from the GST. Under the new structure, consumer goods including vegetables, fruit, nuts and juice have been reduced from 12% to 5% slab. Snack items such as namkeens, bhujia and mixtures have also been brought down to 5% from the previous 12% tax rate. Furthermore, the GST on sugar confectionery including candies, toffee, jelly has come down from 18% to 5% tax bracket to ease the burden on products made primarily through sugar. Reduced prices for almost all food products are expected to promote ease of living, boost demand, attract fresh investments and generate employment.
हॉकीत आज सांजे वेळार हँगझू हांगा जावपी बायलांच्या आशिया करंड सर्तीत भारत यजमान चीना आड खेळटलो। भारतीय मानक वेळाप्रमाण सांजे 5:30 वरांचेर ही मॅच सुरू जातली। काल सुपर 4 स्टेज मॅचीत भारतान डिफेंडींग चॅम्पियन जपान आड 1-1 अशी रोमांचक बरोबरी केल्या। दादल्यांच्या क्रिकेटात आज सांजे दुबईत जावपी T20 आशिया करंड सर्तीत भारत पाकिस्तान आड खेळटलो। ही मॅच रातच्या 8 वरांचेर सुरू जातली। अनु फेब्रुवारी उपरांत पहिलेच खेपे हे दोनूय पंगड खेळटले। UAE आणि ओमान हांचे आड मेळिल्ल्या व्हड जैताच्या फाटभुंयेर हे दोनूय पंगड सर्तीत वांटो घेतात। बायलांच्या क्रिकेटात आज न्यू चंडीगडात जावपी महत्वाच्या 3 मॅचींच्या मालिकेच्या पहिल्या एकदिसाच्या आंतरराष्ट्रीय मॅचीत यजमान भारत ऑस्ट्रेलिये आड खेळटलो। दनपारा 1:30 वरांचेर ही मॅच सुरू जातली। भारतीय हवामान खात्यान आज बिहार, हिमाचल, अस्तंत बंगाल, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, गोय आणि सिक्कीम वाठारात एकसुऱ्या सुवातींनी पाऊस पडपाचो अदमास उक्तायला। तसेच उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, छत्तीसगड, आंध्र प्रदेशात लेगीत व्हडा प्रमाणात पाऊस पडपाचो अदमास असा। आता खबरो सोपोवच्या आधी परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज आसामात 18,530 कोटी रुपया परस चड मोलाच्या मुखेल मुळाव्या साधन सुविधा आणि उद्देगीक उदरगतीच्या प्रकल्पांची चर्चेचे उक्तावण करतले. प्रधानमंत्र्यांनी पूर्वोत्तर राज्यां मणिपूर आणि मिझोरामात काल 17,000 कोटी रुपया परस चढ मोलाच्या उदरगत प्रकल्पांची बुनयाद घाली. मणिपूरात आशा आणि विश्वासाचे वातावरण असा प्रधानमंत्र्यांनी सांगले. आज देशभर हिंदी दिस मनयतात. घरमंत्री अमित शहा आज गुजरातातल्या गांधीनगरात 5व्या अखिल भारतीय राजभाषा संमेलनाचे उक्तावण करतले. आणि खेळात हॉकीत आज सांजे हँगझू हांगा जावपी बायलांच्या आशिया करंड सर्तीत भारत यजमान चीना आड खेळटलो. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजीच्या खबरां विभागाचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकुपाक मेळटले आज सांजे 6:30 वरांचेर. नमस्कार.